श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा देवी की जय। श्री श्री राधा गोकुलानंद की जय। श्री श्री गौर नटाय की जय। श्री जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव की जय। गौर प्रेमानंद वंदेहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्विताश्च वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। नमस्कार और आप सबको हार्दिक स्वागत। अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन के बेलगाम शाखा श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर में जिस कारण से ये पत्रकार सम्मेलन का आयोजन किया गया है वो ये है कि हम 6 और 7 तारीख को श्री जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव मनाने जा रहे हैं। और जैसा कि आपको पता है, आप सब अनेक वर्षों से इस कार्यक्रम के बारे में अपने अपने समाचार पत्रों में और पत्रिकाओं में लिखते आए हैं। ये 12वीं ऐसी जगन्नाथ रथ यात्रा होने वाली है। 11 लगातार 11 वर्षों में ये रथ यात्रा होती आई है और बेलगाम के नागरिकों के द्वारा बहुत ही उत्साहपूर्वक शामिल होने का एक इतिहास है। ये केवल एक संस्था का उत्सव नहीं है बल्कि सारे शहर का उत्सव है और साथ साथ में देश विदेश से अनेक हमारे संस्था के भक्त भी आने वाले हैं। अनेक प्रांतों से महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश इत्यादि और कर्नाटक के अनेक प्रांतों से तो आने ही वाले हैं, साथ साथ में विदेश से भी कई भक्त अपेक्षित हैं। तो हर साल की तरह हम अपेक्षा करते हैं, आशा करते हैं कि इतने ही धूमधाम से, भक्ति भाव से ये जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव मनाया जाएगा। हर साल की तरह इसमें तरह तरह के कार्यक्रम होंगे जिनका वर्णन जो प्रेस नोट है जो आपको दिया हुआ है उसमें आप पाएंगे। आप सबसे प्रार्थना है, निवेदन है कि हर साल की तरह कृपया इस साल भी आप अच्छी तरह से अपने अपने पत्रिकाओं में, समाचार पत्रों में इसके बारे में अच्छी खबर लिखें ताकि बड़ी संख्या में लोग आके आध्यात्मिक लाभ इस अनुष्ठान के द्वारा प्राप्त कर पाएं। ऐसे अनुष्ठानों में कोई स्वार्थ नहीं होता है। हमारी संस्था का उद्देश्य केवल यही है कि सारे समाज के लोगों का कल्याण हो जाए और गीता और भागवत का सिद्धांत यही है कि परम कल्याण आध्यात्मिक कल्याण होता है। जब व्यक्ति को अपने जीवन का ध्येय पता नहीं होता है तो वो खोया हुआ सा रह जाता है और सुख की प्राप्ति कभी नहीं हो सकती है। परंतु यदि हमें समाज में सच्चे सुख को फैलाना है तो हर एक व्यक्ति को अपने स्वरूप में अपने भगवान के साथ जो संबंध है उसमें स्थापित कराना होगा। तो ऐसे आध्यात्मिक, धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रमों के द्वारा हम सारे समाज तक भगवद गीता और श्रीमद् भागवतम का संदेश फैलाना चाहते हैं। सारे समाज को हम बतलाना चाहते हैं कि ये भक्ति का पथ केवल सन्यासियों के लिए नहीं है, ये आप सबके लिए भी है, हम सबके लिए है। कोई भी किसी भी क्षेत्र में क्यों ना हो, वो इस भक्ति पथ को स्वीकार करके अपने जीवन को सफल बना सकता है। तो इसलिए आपका योगदान इसमें एक बहुत बड़ी सेवा होगी, ऐसे हम समझते हैं। और आपको हम धन्यवाद देना चाहते हैं कि आप अपना मूल्यवान समय निकालकर यहाँ पर हर साल की तरह इस पत्रकार सम्मेलन में आए हैं। इस जगन्नाथ रथ यात्रा का आयोजन करने के लिए बहुत सारे भक्तों ने मेहनत की है, जैसे हर साल होता है। तरह तरह की योजनाएं, तरह तरह की व्यवस्थाएं, बहुत बड़े मात्रा में हजारों की संख्या में लोग बाहर से भी आते हैं, उनका भी देखभाल करना पड़ता है। इसके लिए हमारे संस्था के भक्तों ने बहुत परिश्रम किया है, साथ साथ में अनेक ऐसे पुण्यवान व्यक्ति हैं बेलगांव में जिन्होंने आर्थिक दृष्टि से सहायता की है ताकि ये उत्सव बड़े अच्छे ढंग से मनाया जा सके। साथ साथ हमारी जगन्नाथ रथ यात्रा की कमेटी है जिनके सदस्यों के नाम भी आपके सामने हैं, इन्होंने बहुत कष्ट उठाया है, साथ में मिलजुल कर कैसे इस रथ यात्रा को एक अच्छा महोत्सव बनाना है इसके पीछे बहुत सी सेवा करके आज ये 12वें रथ यात्रा तक हम पहुंचे हैं। तो हम जगन्नाथ रथ यात्रा के सदस्यों को भी, कमेटी के सदस्यों को भी बहुत हार्दिक धन्यवाद देना चाहते हैं। हरे कृष्णा। अभी हम निवेदन करेंगे, हमारे रथ यात्रा कमेटी के इस साल के चेयरमैन श्री मदन देशपांडे जी से हम अनुरोध करेंगे कि वो आपसे दो शब्द कहें।
नमस्कार, हरे कृष्ण। या 12वें जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव कमेटी चेयरमैन के वतीन पहला मैं सर्वांचे स्वागत करतो इथ आणि माझ्याकडे एक रिक्वेस्ट करतो की तुमच्यापासून तुमची प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जेवढे शक्य असेल तेवढं तुम्ही आमच्या ह्याच्या ह्याच्या कार्यक्रमाची पब्लिसिटी करावी व योग्य रीतीने जेवढ्या होईल तेवढ्या लोकांना ह्यात इन्वॉल्व करायला प्रयत्न करावं, एवढी त्यांची इच्छा आहे। कारण ह्या रथयात्राची वर्षातून एकदा येते, ह्याचा लाभ सर्व लोक जिथे येते म्हणजे बेळगावचे नागरिक प्लस बाहेरचे सगळे जे येतात, तुमचे पेपर जिथं जिथं जातात, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जिथं जिथं कव्हरेज होतं तिथं सर्व लोकांना तुम्ही चांगल्या रीतीनं ह्याचा पुष्कळचं पब्लिसिटी करावी व लोकांना ह्याच्यात आकर्षण करून पार्टिसिपेट करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, एवढंच मी इच्छा करून घेऊ शकतो। हरे कृष्ण।
धन्यवाद श्री मदन देशपांडे जी। अभी मैं अनुरोध करूंगा श्रीमान शंकर गौड़ा पाटिल जी से, जो हमारे कमेटी में भी सदस्य हैं और अनेक वर्षों से रथ यात्रा में बहुत ही सेवा करते आए हैं, कई साल रथ यात्रा कमेटी के चेयरमैन भी रहे थे, उनसे अनुरोध करूंगा कि वो भी दो शब्द इस उपलक्ष्य में आपसे बोले।
इंदो कर्नाटक राज्य यहा रीति ಸಾಮರಸ್ಯದ ಭಾವನೆ ಕೊರತೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಯಾವುದೋ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೋಡಿ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಅನಾಥಕರ ಘಟನೆಗಳಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಜಗನ್ನಾಥ ರಥಯಾತ್ರೆ ಸಾಮರಸ್ಯದ ಮನೋಭಾವನೆಯನ್ನು ಬಿಂಬಿಸ್ತಾ ಬೆಳಗಾವದ ಇಡೀ ಮಹಾಜನತೆಗೆ ಒಂದು ಆದರ್ಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಅಧ್ಯಾತ್ಮದ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 12 ವರ್ಷದಿಂದ ಈ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಆದರಣೀಯ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪೂಜ್ಯ ದೇವಾಮೃತ ಮಹಾಪ್ರಭುಜಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಯಶಸ್ಸಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟೇ ನನ್ನ ವಿನಂತಿ, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದು ಅಂದರೆ ತಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಚಾರ ಕೊಟ್ಟು ಈ ಒಂದು ಜಗನ್ನಾಥ ರಥಯಾತ್ರೆ ಬೆಳಗಾವದ ಒಂದು ಹಬ್ಬ, ಒಂದು ಉತ್ಸವ ಅಂತ ತಾವು ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಇದನ್ನು ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದುವರಿಸಿ ಸರ್ವ ಜಾತಿ ಸರ್ವ ಭಾಷಿಕರಿಗೂ ಸರ್ವ ಬೆಳಗಾವರಿಗೂ ಇದೊಂದು ಆದರ್ಶ ಜಗನ್ನಾಥ ರಥಯಾತ್ರೆ ಆಗ್ತದೆ ಎಂಬಂತ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ತಾವೆಲ್ಲರೂ ಆ ಒಂದು ದಿವಸ ಭಾಗವಹಿಸಿ ಜೊತೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನರನ್ನು ಭಾಗವಹಿಸುವ ಹಾಗೆ ತಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ತಾವು ಪ್ರಚಾರ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ತಮ್ಮನ್ನು ನಾನು ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.
ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಶಂಕರಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಜಿ. ಅಭಿ ಮೈ ನಿವೇದನ್ ಕರುಂಗಾ ಶ್ರೀಮಾನ್ ಎಚ್ ಡಿ ಕಾಟ್ರಾ ಜಿ ಸೆ, ಜೊ ಭೀ ಹಮಾರೇ ರಥಯಾತ್ರಾ ಕಮಿಟಿ ಕೆ ಸದಸ್ಯರ ಹೇ ಅಭಿ, ಔರ್ ಅನೇಕ ವರ್ಷಸೆ ವೋ ಭೀ ಚೇರ್ಮನ್ ರಹೆ ಥೆ ಔರ್ ಬಹುತ್ ಹೃದಯ ಸೆ ಸೇವಾ ಕರ್ತೆ ಹೇ, ತೋ ಉನ್ಸೆ ನಿವೇದನ್ ಕರುಂಗಾ ಕಿ ವೋ ಹಮಸೆ ದೋ ಶಬ್ದ ಕಹೇ.
ಹರೇ ಕೃಷ್ಣ. ಪೂಜ್ಯ ದಿವಾಮೃತ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ್ ಸೆ ಮೇರಾ ಪ್ರಣಾಮ ಹೇ. ಅಭಿ ಆಪ್ ಸಬ್ ಲೋಗೋ ಕೋ ಮಾಲೂಮ್ ಹೇ ಕಿ ಹಮ್ ಲೋಗ್ 11-12 ಸಾಲ ಸೆ ಬಹುತ್ ಉತ್ಸಾಹ ಸೆ ಯಹಾಂ ಪೆ ಕರ್ ರಹೇ ಹೇ, ಔರ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಇಸೆ ಬಹುತ್ ಬಡಾ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಫಾಯ್ದಾ ಭೀ ಹೋತಾ ಹೇ, ಜೋ ಹಮನೆ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಿ ದೇಖಾ ಹುವಾ ಹೇ. ಇಸಿಲಿಯೇ ಆಜ ಐಸಾ ಯಾತ್ರಾ ಗಿತ್ರಾ ತೋ ಹಮ ಲೋಗ್ ದೇಖತೆ ಬಹುತ್ ಹಿ ಇಂಡಿಯಾ ಮೇ. ಆಜ ಯೇ ಯಾತ್ರಾ ಇತನಾ ಫೈಲ್ ಗಯಾ ಕಿ ದುನಿಯಾ ಕೆ ಐಸೆ ಕೋಯಿ ಗಾಂವ್ ನಹೀ ಹೇ ಜಹಾಂ ಜಗನ್ನಾಥ ಜಿ ಕಾ ರಥಯಾತ್ರಾ ನಹೀ ಹೋತಾ ಹೇ. ಔರ್ ಕೈ ಐಸೆ ಭೀ ಶಹರ್ ಹೇ ದುನಿಯಾ ಮೇ, ಜೈಸೆ ಕಿ ಭೀ ಬೆಳಗಾಂ ಮೇ ಹಮ ಲೋಗ್ ರಥಯಾತ್ರಾ ಕರ್ತೆ ಹೇ, ಯಹಾಂ ಪಬ್ಲಿಕ್ ಹಾಲಿಡೇ ನಹೀ ಹೇ. ಜೈಸೆ ಸ್ಯಾನ್ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್ಕೊ ಜೈಸೆ ಸಿಟಿ ಮೇ ಭೀ ವಹಾಂ ಕೆ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಲೋಕಲ್ ಹಾಲಿಡೇ ದೇತಿ ಹೇ. ಯಾನಿ ಇಸ್ಕಾ ಇತನಾ ಮಹತ್ವ ಹೇ ಕಿ ಇಸ್ಮೇ ಹರ್ ಏಕ್ ಜಾತಿ ಭಾಷಾ ಛೋಟೆ ಬಡೆ ಮಹಿಳೆ ಪುರುಷ ಸಬ್ ಲೋಗ್ ಇಸ್ಮೇ ಭಾಗ ಲೇಕೆ ಇಸ್ಕಾ ಬಹುತ್ ಬಡಿ ಮತಲಬ್ ಫಾಯ್ದಾ ಉಠಾ ಸಕತೆ ಹೇ. ಐಸಾ ಹಮ ಲೋಗ್ ದೇತೆ ಹೇ ಕಿ ಯೇ ಯುನೈಟೆಡ್ ನೇಷನ್ ಮೇ ಸಬ್ ದೇಶೋ ಕೋ ಏಕ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಕೈ ಕೈ ಸಾಲೋ ಸೆ ಬಡೆ ಬಡೆ ಕರೋಡೋ ರೂಪಾಯಿ ಪೈಸಾ ಖರ್ಚಾ ಕರ್ತೆ ಹೇ. ಏಕ್ ಇಸ್ಕಾ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇ, 2 ಸಾಲ ಪೆಹಲೆ ಇಂಡಿಯಾ ಟುಡೇ ಮೇ ಯೇ ಆಯಾ ಕಿ 223 ನೇಷನ್ಸ್ ಕೆ ಲೋಗೋ ನೆ ಕಾಲೆ ಗೋರೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಾನ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಸಬ್ ಲೋಗೋ ನೆ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕಾ ಝಂಡಾ ಲೇಕೆ ಕಲ್ಕತ್ತಾ ನೆ ಬಡಾ ಏಕ್ ಮತಲಬ್ ಮಹೋತ್ಸವ ನಿಕಾಲಾ. ಮತಲಬ್ ಯೇ ಐಸಿ ಚೀಜ್ ಹೇ ಕಿ ಯೇ ಸಬ್ ಭಾಷಾ ಕೋ ಯಾನಿ ಕೋಯಿ ಭೀ ಮತಲಬ್ ಅಂತರ್ ಕೋ ಮಿಟಾಕರ್ ದುನಿಯಾ ಕೋ ಏಕ್ ಕರ್ ಸಕ್ತಿ ಹೇ ಯಾ ಜಗನ್ನಾಥ್ ಜಿ ಕೆ ಶರಣ ಸೆ ಆಶ್ರಯ ಸೆ ಈ ಮೇ ಐಸಾ ಸಬ್ಸೆ ವಹಿ ಅನುರೋಧ ಬಾರಂಬಾರ ಕರ್ತೆ ಹೇ ಕಿ ಜೈಸೆ ಆಪ್ನೆ ಅಪ್ನೆ ಪೇಪರ್ ಮೇ ಇಸ್ಕಾ ಅಚ್ಚಿ ತರಹ ಸೆ ಜಗನ್ನಾಥ್ ಥಿಯೇಟರ್ ಕೆ ಬದಲೆ ಮೇ ಲಿಖೆ ಪತ್ರಿಕಾ ಮೇ ಆಪ್ನೆ ಜೋ ಏಕ್ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ ಕಿಯಾ ಐಸಾ ಹಮ ಆಪ್ಸೆ ಯಹಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಕಿ ಆಪ್ ಇಸ್ಮೇ ಹಮಾರೆ ಸಾಥ್ ಸಹಭಾಗಿ ಕರ್ಕೆ ಆಪ್ ಜಗನ್ನಾಥ್ ಜಿ ಕಾ ಸೇವಾ ಕರೆಂಗೆ ಸಮಯ ಅಪ್ನಾ ಏಕ ಮಾನ್ತಾ ಹೂ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ. ಔರ್ ಆಪ್ಕೋ ಸಬ್ಕೋ ನಿವೇದನ್ ಕರ್ತಾ ಹೂ ಕಿ ಆಪ್ ಸಬ್ ಲೋಗ್ ಅಪ್ನೆ ವಿತ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಯಾತ್ರಾ ಮೇ ಸಹಭಾಗಿ ಕರ್ಕೆ ಯಾತ್ರಾ ಕೋ ಸಕ್ಸಸ್ ಕರೇ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ.
ಏನಾದರೂ ಮಂದಿರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ನಾವು ನಡೆಸುವಂತಹ ಗೋಶಾಲೆ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ರೆ ದಯಮಾಡಿ ಕೇಳ್ಬೋದು.